नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी. 16व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात मुंबई, नागपूर तसंच पुण्यातल्या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान. आषाढी वारीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 35,87,00,000 अधिक उत्पन्न. छत्रपती संभाजीनगर शासकीय कर्करोग रुग्णालयात डिजिटल मॅमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिर. आणि लॉर्ड्स कसोटीत पहिला डाव बरोबरीत, तर विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा श्वियांतेकला महिला एकेरीचं अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या 47 शहरांमध्ये काल रोजगार मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांना दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संबोधित केलं. तसंच देशभरात 51,000 युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्यातून विकसित भारताच्या निर्माणाप्रती केंद्र सरकारची कटिबद्धता अधोरेखित होत असल्याचं ते म्हणाले. भारताची लोकशाही आणि लोकसंख्या ही ताकद आज जगासमोर आदर्श असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
भारत के पास दो असीमित शक्तियां, एक डेमोग्राफी, दूसरी डेमोक्रेसी. युवाओं का यह सामर्थ्य भारत के उज्ज्वल भविष्य की सबसे बड़ी पूंजी भी है और गारंटी भी है. हमारी सरकार इसी पूंजी को समृद्धि का सूत्र बनाने में जुटी है.
राज्यात रेल्वे विभागानं मुंबई, नागपूर तसंच पुण्यात रोजगार मेळावे घेतले. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा दिवस फक्त नोकरी मिळवण्याचा नाही, तर देशाच्या विकासात योगदानाची सुवर्ण संधी देणार असल्याचं गोयल यावेळी म्हणाले. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 149 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा आणि देशसेवा करण्याची संधी समजून कर्तव्य पार पाडावं आणि यशस्वी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी नवनियुक्तांना केलं. पुण्यात कोरेगाव पार्क इथं झालेल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 200 युवक युवतींना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मराठा साम्राज्याची ओळख सुशासन, समाजकल्याण, लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक अभिमानाशी निगडीत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साताऱ्यात पोवई नाका इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. भगव्या पताकांनी सजवलेल्या पोवई नाका इथं यावेळी महाराजांचा जय जयकार, पोवाडे तसंच साहसी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं. आषाढी यात्रेनिमित्त यंदा 5,200 जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीनं 21,500 फेऱ्यांद्वारे तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने आण केली. या सेवेतून एसटीला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. महामंडळानं गेल्या वर्षीपेक्षा यंदा 6,96,03,000 रुपये जास्त उत्पन्न मिळवलं. चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचं सरनाईक यांनी अभिनंदन केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातल्या प्रत्येक डॉक्टर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात डिजिटल मॅमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. येत्या मंगळवारपर्यंत हे शिबिर चालणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा पालकमंत्री शिरसाट यांनी काल आढावा घेतला. शहर विकास आराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी होत असून ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचं बांधकाम पाडण्यात येणार नाही, मात्र त्यांचं चिन्हांकन होऊन त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल असं महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात काल आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते हिमोफिलिया रुग्णांसाठीच्या हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात या आजाराचे एकूण 48 रुग्ण आहेत. यासंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
हिमोफिलिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार असून माता ही ह्या आजाराची वाहक असते, परंतु मातेला या आजाराचा कुठलाही त्रास होत नाही, तर तिच्या पुरुष अपत्याच्या रक्तात मात्र रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 या घटकाची कमतरता असते. त्यामुळे संबंधित बालकाला यदा कदाचित रक्तस्राव झाला तर तो थांबण्यासाठी फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हे घटक देणे आवश्यक असते. हे औषध घेण्यासाठी परभणी आणि नजीकच्या जिल्ह्यातील पालकांना मुंबईकडे धाव घ्यावी लागत असे, मात्र परभणी जिल्हा रुग्णालयात हे औषधी घटक उपलब्ध असल्यामुळे रुग्णांचा वेळ पैसा मुख्यतः जीव वाचण्यासाठी मदत होत आहे. सुदर्शन सापके, आकाशवाणी बातम्यांसाठी परभणी.
धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एशियन विकास बँकेकडून 329 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन या रुग्णालयाचं काम आता सुरू होत असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं वार्ताहरांशी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षण संकुल उभारणं प्रस्तावित असून आगामी काळात त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत 950 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 800 लाभार्थ्यांना निधीचा पहिला हप्ता कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तसंच तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पंडित विश्वनाथ ओक यांचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सचिव डॉ श्रीरंग देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध गायक विश्वनाथ दाशरथे यांनी ओक यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यातून ओक यांचा सांगीतिक प्रवास श्रोत्यांसमोर उलगडत केला. छत्रपती संभाजीनगर इथले इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज इंटॅकच्या वतीनं शहरात काल औरंगाबाद लेणी इथं हेरिटेज वॉक घेण्यात आला. यावेळी इतिहासतज्ञ डॉ दुलारी कुरेशी यांनी लेणीतलं शिल्पसौंदर्य आणि इतिहास याविषयी माहिती दिली. याअंतर्गत आजचा दुसरा हेरिटेज वॉक औरंगपुरा इथल्या श्री बाळकृष्ण महाराज समाधी मंदिरात होत आहे. भारत इंग्लंड दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल तिसऱ्या दिवस अखेर इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद 2 धावा करत 2 धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारतानं आपल्या पहिल्या डावात सर्व बाद 387 धावा करत इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या धावांचीच बरोबरी साधली होती. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं अजिंक्यपद पोलंडच्या इगा श्वियांतेक हिनं पटकावलं आहे. अंतिम लढतीत इगानं अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा हिचा 6-0-6-0 असा पराभव केला. पुरुष एकेरीत आज अव्वल मानांकित यानिक सिनर आणि द्वितीय मानांकित कार्लोस अल्काराज यांच्यात अंतिम लढत होत आहे. महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवलं जाणार आहे. या सर्वेक्षणात सहभागासाठी दिलेल्या लिंकचा वापर करून नागरिकांनी आपली मतं आणि सूचना द्याव्यात असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथक नेमलं आहे. हे पथक दारूची अवैध वाहतूक, दुचाकी चोरी, नशेच्या गोळ्यांसह अंमली पदार्थांची तस्करी आणि वापर आदी अवैध धंद्यांना आळा घालणार आहे. मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात पुढच्या 24 तासात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागात ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 75% पोहोचला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी. 16व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. आषाढी वारीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 35,87,00,000 अधिक उत्पन्न आणि छत्रपती संभाजीनगर शासकीय कर्करोग रुग्णालयात डिजिटल मॅमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।